चीनी मंडी .com पॉडकास्ट।
थायलंडमध्ये ऊस पेटवणं होणार इतिहास जमा। ऊस उत्पादकांनी त्यांचा ऊस पेटवून देऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना राबवता येतील याचं नियोजन उद्योग मंत्रालयाकडून मंत्रिमंडळाला देण्यात येणार आहे। या उपाययोजना देशात 2019-2020 ऊस हंगामापासून राबवण्यात येणार असल्याची माहिती औद्योगिक मंत्रालयाचे सचिव फासू लोहर चून यांनी दिली। कारखान्यांना पेटवून देण्यात आलेला ऊस खरेदी करावा लागतो, तो कमी करण्यासाठी या उपाययोजना करण्यात येणार आहेत। यात पुढील वर्षी रोज केवळ 30%, त्यानंतर 2020-21 या वर्षात रोज 20%, तर त्यापुढील वर्षात रोज 5% ऊस खरेदी करावा लागेल असं नियोजन आहे। 3 वर्षांच्या नियोजित कार्यक्रमानंतर गाळपासाठी पेटवलेला ऊस उपलब्ध असणार नाही असा दावा औद्योगिक मंत्रालयाकडून करण्यात आला आहे। दी बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह या बँकेकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि सहयोगी उद्योगांना मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे। त्यावरील व्याजदराला अद्याप मंजुरी मिळालेली नाही, मात्र वार्षिक 1% व्याजावर हे कर्ज उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात चालवण्यात येणारं मशीन औद्योगिक विभागाकडे नोंदणी करणं गरजेचं आहे असं सरकारनं स्पष्ट केलं आहे।